लचारी। यमुना तीरा वनचारी, जय राधा माधवा कुंज विहारी, जय राधा माधवा कुंज विहारी। जय गोपी जन वल्लभा गिरिवर धारी, जय गोपी जन वल्लभा गिरिवर धारी। यशोदा नंदन व्रज जन रंजन, यशोदा नंदन व्रज जन रंजन, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज विहारी, जय गोपी जन वल्लभा गिरिवर धारी, यशोदा नंदन व्रज जन रंजन, यमुना तीरा वनचारी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Nittai Gaura Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Hari Bol. Nittai Gaura Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Hari Bol. Hari bol, Hari bol, Hari bol, Hari bol. Hari bol, Hari bol, Hari bol, Hari bol. Hari bol, Hari bol, Hari bol, Hari bol.
Jayam Vishnupad Paramahamsa Parivraj Kacharya Stut Shata Srimad Abhay Charana Ravinda Bhakti Vedan Swami Siddha Popati Ananta Koti Vaishnava Vrinda Ki Gaur Nitai Ki Sri Sri Radha Vrindavan Chandra Ki Gaur Premanande. ओम नमो ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद् भगवद गीता अध्याय तीसरा श्लोक आठवा कर्मयोग अध्याय कृपया माझ्या मागोमाग म्हणा नियतम कुरु कर्मत्वम कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धे दकर्मणः नियतम कुरु कर्मत्वम कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्येद कर्मणः नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो यकर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्येद कर्मणः म्हणणार कोणी नियतम कुरु कर्मत्वम कर्मज्यायो यकर्मणा शरीर यात्रा पिचते न प्रसिद्येद कर्मणा शब्दशः अर्थ माझ्या मागोमाग करा नियतम नियत कुरु कर कर्म कर्म त्वं तू कर्म कर्म ज्यायः चांगले किंवा श्रेष्ठ ही निश्चितच अकर्मणः कर्म न करण्यापेक्षा शरीर शारीरिक यात्रा पालन किंवा निर्वाह अपि जरी च सुद्धा ते तुझी न कधीच नाही प्रसिद्धेत सिद्ध होणार अकर्मणः कर्मावाचून भाषांतर आणि तात्पर्य भक्तिवेदांत स्वामी श्रीरूपाद्वारा जय श्री श्रील प्रभुपाद तुझे नियत कर्म तू कर कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही कृपया माझ्या भाषांतर म्हणा तुझे नियत कर्म तू कर कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही तात्पर्य असे पुष्कळ भोंदू योगी आहेत जे स्वतःला उच्चकुलीन असल्याचे दर्शवितात आध्यात्मिक जीवनातील प्रगती करता आपण सर्वस्वाचा त्याग केलाचा दिखावा करणारे अनेक मोठे मोठे व्यावसायिकही आहेत व्यावसायिक म्हणजे आध्यात्मिक व्यावसायिक त्यांचा व्यवसायच अध्यात्म आहे अर्जुनानेही मिथ्याचारी व्हावे अशी श्रीकृष्णांची इच्छा नव्हती या उलट श्रीकृष्णांची इच्छा होती की अर्जुनाने क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेले नियत कर्म करावे अर्जुन हा गृहस्थ आणि सेनापती होता म्हणून त्याने गृहस्थ व सेनापती राहूनच क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेल्या धार्मिक कर्तव्यांचे पालन करणे हे त्याच्यासाठी हितकारक होते. अशा प्रकारचे कर्तव्य पालन भौतिकवादी मनुष्याचे हृदय क्रमशः शुद्ध करून त्याची भौतिक दोषातून मुक्तता करते. उदरनिर्वाह करता तथाकथित त्याग करण्याला भगवंतांनी तसेच कोणत्याही शास्त्रानेही कधीच मान्यता दिलेली नाही. सरतेशेवटी प्रत्येकाला आपला आत्मा आणि शरीर एकत्र ठेवण्यासाठी काहीतरी कर्म करावेच लागते. भौतिक प्रवृत्तींपासून शुद्धीकरण झाल्या वाचून लहरी खातर कर्मत्याग करणे उचित नाही. भौतिक जगात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रभुत्व गाजवण्याची मलिन प्रवृत्ती निश्चितच असते. किंवा दुसऱ्याच शब्दात सांगायचे झाले तर इंद्रतृप्ती करण्याची मलिन प्रवृत्ती ही असतेच. अशा दूषित प्रवृत्ती नाहीशी करण्यासाठी आवश्यक आहे नियत कर्माद्वारे. असे केल्या वाचून मनुष्याने कर्मसन्यास घेऊन दुसऱ्याच्या जीवावर राहून तथाकथित अध्यात्मवादी होण्याचा कधीच प्रयत्न करू नये. ओम अज्ञानतमिरंदस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमा ओम विष्णु पादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी विषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो यः कर्मणः शरीरयात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. तुझे नियत कर्म तू कर, कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्यावाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही. तर इथे भगवंत कर्माचं महत्व सांगतायत. आपले विहित कर्म करून आपलं शुद्धीकरण झाल्याशिवाय कर्मत्याग करणं म्हणजे ढोंगीपणा आहे. उदाहरणार्थ आपण पाहिलं महाभारताच्या महायुद्धात अर्जुनाला जेव्हा समोर आपले नातेवाईक दिसले, सगळे सुहृद दिसले, ज्यांच्याबरोबर तो लहानपणी खेळला होता, ज्यांच्या अंगाखांद्यावर तो वाढला होता, भीष्म पितामह, अशा सगळ्यांना समोर उभं पाहून त्याची घाबरगुंडी उडाली. वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवन संस्थते हस्तात त्यच्चैव परिदय्यते. त्याच्या शरीराला कंप सुटला, त्याच्या घशाला कोरड पडली आणि हातातनं धनुष्य गळून पडायला लागलं. आणि ज्यावेळेला मनुष्य दुःखी होतो किंवा मनुष्य ज्यावेळेला हतबल होतो तेव्हा त्याच्या मनात निश्चितच ते सगळं जे काही करत असतो ते सोडून पळून जायची इच्छा होते. बस झालं बाबा, हे काय हे, यात काही खरं नाही, मी सोडतो. आता कठीण परिस्थिती आली की मनुष्याच्या मनात नेहमीच त्यागाचे विचार यायला लागतात आणि त्याला सगळं फोल दिसायला लागतं. तशी अर्जुनाची अवस्था झाली आणि तो भीष्मांना श्रीकृष्णाला म्हणू लागला की हे मला राज्य नको, न कांक्षे विजयम कृष्ण राज्यम भोगा सुखानीच. मला विजयही नको युद्धातला, मला राज्य नको, त्या राज्याबरोबर येणारे भोग नको, किंवा अगदी हे तिन्ही त्रिलोक जरी मला मिळाले निष्कंटक बिना शत्रूचे तरी मला नको. अशा रीतीने त्याच्या मनात आपण ज्याला म्हणतो स्मशान वैराग्य, मनुष्य आपल्याकडे कथा आहे स्मशान वैराग्य. जेव्हा एखादा व्यक्ती मृत्यू पावतो आणि मग लोक त्याला पोचवायला जातात तेव्हा तिथे गेल्यावर त्यांना क्षणात जाणवतं की अरे हे सगळं फोल आहे, एका क्षणात तुम्ही जे काही सगळं उभं केलंय ते नष्ट होऊ शकतं. तसं अर्जुनाला एक प्रकारचं वैराग्य आलं आणि तो म्हणायला लागला मला हे नको मी सोडून जातो. पण भगवान श्रीकृष्णांनी त्याला उपदेश दिला आणि याची सुरुवात कर्म आधी त्याला तत्वज्ञान समजून सांगितलं, जीवात्मा काय, शरीर काय, जीवात्मा आणि शरीर याच्यातला फरक काय, सांख्ययोगात दुसऱ्या अध्यायात या गोष्टी समजावून सांगितल्या. आत्मा कसा अमर आहे, देही नोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र नमुह्यती. भगवंतांनी सांगितलं की अर्जुना हा शरीरातला जो आत्मा आहे हा ह्याच शरीरात तीन वेगवेगळ्या अवस्थातनं जातो, तीन प्रकारची वेगवेगळी शरीरं धारण करतो आणि मृत्यूनंतर तो दुसऱ्या शरीरात जातो. म्हणजे अशा रीतीने आत्मा अमर आहे, त्यामुळे तू शरीराचा विचार न करता आपलं कर्तव्य कर. पण अर्थात ही गोष्ट जी म्हणजे आपला आपण आत्मसाक्षात्कार ज्याला म्हणतो किंवा हे जे तत्वज्ञान आहे हे समजवून केवळ शब्दाने समजवून येण्यासारखं नाहीये, तर त्याच्यासाठी आचरणात ते आणायला पाहिजे. तर आचरणाची सुरुवात करताना पहिला आपण पाहिला की हा सांख्ययोगानंतर सगळं तत्वज्ञान समजवून सांगितल्यानंतर पुढचा अध्याय आहे कर्मयोग. कारण भगवंत जसे इथे म्हणतात की हे बघ तुझं शरीर जरी सांभाळायचं असेल, म्हणजे आपण ज्याला म्हणतो दोन वेळचं जेवण, साधी आपली व्याख्या आहे की पोट भरणे, तर त्याच्यासाठी तुला काहीतरी कर्तव्य केलंच पाहिजे, काम केलंच पाहिजे. शरीर यात्रा पिछतेने प्रसिद्ध आहे कर्मा, तुझ्या शरीराच्या ज्या गरजा आहेत प्रत्येक माणसाला, मग तो आता अर्जुन तर तसा क्षत्रिय होता आणि हस्तिनापूरचं म्हणजे साम्राज्य एकेकाळी त्याच्या हातात होतं आणि तसं काय त्याला रोजच्या जेवणाखाण्याची भ्रांत नव्हती, तरी पण भगवंत त्याला काय म्हणतात की मी तू कर्म सोडू नकोस, तुझं कर्तव्य जे आहे ते सोडू नकोस. म्हणजे एखादा मनुष्य ज्याला म्हणेल माझी खाण्यापिण्याची काही चिंता नाही आहे, मला काही तशी आपण पाहतो बऱ्याच लोकांना ती चिंता नसते, त्यांच्या पिढ्यानपिढ्या किंवा त्यांच्या बाडवडल्या जिथं लोकांनी जे जमवलेलं असतं त्याच्यावर तर आरामशीर बसून खाऊ शकतो. पण आपण पाहतो का की तो मनुष्य जेवायला खायला मिळेल म्हणून गपचूप बसलाय? नाही, प्रत्येक जण काहीतरी करतच असतो. केवळ म्हणजे मुळात आपलं शरीर जे आहे त्याची काळजी घेण्यासाठी, त्याच्या गरजा भागवण्यासाठी प्रत्येकालाच काही ना काही कर्तव्य करावं लागतं. मग त्या शरीराच्या गरजा भागल्यावर तेवढ्यातच त्याचं थांबत नाही, तर तो काहीतरी आणखीन करू इच्छितो, आणखीन काही मिळवू इच्छितो. मग त्या इच्छा दोन प्रकारच्या असू शकतात, की एक भौतिक इच्छा ज्याला आपण म्हणतो कीर्ती संपत्ती नाव, त्याच्यासाठी तो प्रयत्न करतो, किंवा मग दुसऱ्यांना मदत करण्यासाठी दुसऱ्यांच्या उपयोगी येण्यासाठी आपलं जीवन, दोन प्रकारच्याच गोष्टी करू शकतो आपण. एक तर स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, स्वतःच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी करतो, किंवा मग तो आपली जी साधन संपत्ती असते त्याचा उपयोग जनकल्याणाच्या भल्यासाठी, किंवा आपण जसं म्हटलं प्रभुपाद जसं पुढे सांगतात की कृष्ण भावना भावे कृष्ण भावनामृताचा प्रचार करण्यासाठी करा. तर इथे म्हणजे आपण दिलंय की आता आपण समाजात पाहतो श्री प्रभुपाद इथूनच सुरुवात करतात की काही लोक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी अध्यात्माचं ढोंग पांघरतात किंवा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि आपण असं पाहिलंय की अशा दुर्दैव आहे आपल्या समाजात की आपण अशा असे अनेक आध्यात्मिक गुरु आध्यात्मिक नाही तथाकथित गुरु पाहतो किंवा तथाकथित बाबा पाहतो की जे लोक अध्यात्माच्या नावाखाली खूप धनसंपत्ती किंवा ऐश्वर गोळा करतात. आपण पाहिलं मोठे मोठे आश्रम, तिथे त्यांनी मोठे मोठे लोक येतात त्या आश्रमात आणि त्यांना एक प्रकारची एक ती धुंदी चढते की आपले कसे मोठे मोठे शिष्य, मोठे मोठे लोक आपले शिष्य आहेत आणि ते असे मोठ्या मोठ्या लोकांना शिष्य करण्यासाठी मग आपल्या ज्ञानाचा, आपल्या तत्वज्ञानाचा, आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करतात. आणि अर्थातच मग काही काळानंतर त्यांचे सगळे भ्रम किंवा त्यांचे जे सगळं खोटेपणा असतो तो उघडकीला येतो. आणि त्याच्यामुळे तसं पाहिलं तर जे मूळ आध्यात्मिक ज्ञान आहे किंवा जे मूळ अध्यात्म आहे त्याला एक प्रकारची कलंक लागतो. पुष्कळ लोक म्हणतात बुवाबाजी, किंवा काही लोकांचा गैरसमज होतो हे बघून, ते म्हणतात हे काय आता तो बघा त्याचं काय झालं. पाहिलंय आपण आपल्या वर्तमानपत्रात किंवा आपल्या याच्यात आपल्याला माहीत होतं की काही या लोकांचं कसं काय झालेलं आहे नंतर. पण त्याच्यामुळे जे प्रामाणिक असतात किंवा जे ज्याला आपण म्हणू की निष्पाप असतात, इनोसंट, ते लोक अशाने दचकतात की अरे हा एवढा मोठा मनुष्य, एकेकाळी एवढं याचं नाव होतं, एवढे याचे प्रवचनं गाजत होती, याच्या प्रवचनाला हजारो लाखो लोक येत होते आणि हा असा निघाला. मग आमच्या आपल्यासारखे जे असतात, जसे श्रीप्रभुपादांसारखे जे काय म्हणतात असली तत्वज्ञान देणारे, असल शुद्ध शुद्ध कृष्ण भावना, शुद्ध भगवत भक्ती, शुद्ध ज्ञान देणारे जे लोक असतात त्यांच्याही बाबतीत लोकांना संशय यायला लागतो. आपण पाहिलं श्रीप्रभुपाद जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेला गेले होते त्याच्या आधी भारतातनं कित्येक गुरु अमेरिकेला गेले होते आणि त्यांच्यातले काही गुरु असे होते की ते त्यांचं दीक्षा त्यांचं शिष्य होण्यासाठी ठराविक त्यांना मानधन द्यावं लागायचं, आपण म्हणू फी, ते म्हणायचं मानधन. आणि हे असे आध्यात्मिक गुरु त्यांनी खूप तिथे आपलं नाव कमवलं, त्यांचे खूप मोठे मोठे शिष्य झाले आणि ते लोकांना काहीतरी मंत्र द्यायचे किंवा ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन वगैरे अशा गोष्टी सांगायचे आणि लोकांना ते जे लोक दुःखी होते किंवा इंद्रिय उपभोगामुळे त्यांना जो एक प्रकारचा पोकळी आलेली होती. आपण पाहतो की इंद्रिय तृप्तीनी किती प्रयत्न केला तरी शेवटी मनात एक जी पोकळी असते ती कधीच नष्ट होत नाही. म्हणून आपण पाहतो की कित्येक धनवान लोक सर्व काही त्यांच्या पायाशी सगळी सुखं लोळण घेत असतात तरी पण त्यांच्या म्हणजे स्कॅन्डलस ज्याला आपण म्हणू विचित्र वागणं, त्यांच्या व्यसनीपणाचे किंवा त्यांच्या वैयक्तिक जीवनाचे असे वर्तमानपत्रातनं येत असतं. काय येतं? कारण इंद्रिय तृप्ती जी आहे ही इंद्रिय तृप्ती कशा प्रकारची आहे त्याचं जर वर्णन करण्यात आलं तर ते कसं आहे, पाण्यात तुम्ही स्पंज बुडवलात किंवा पाण्यात तुम्ही कपडा बुडवलात, सुती कपडा बुडवलात, तो पाण्यात बुडवून तो काढलात, पहिल्यांदा जर तो पिळलात तर त्यातून भरपूर पाणी पडतं, आणखीन पिळलात थोडं पाणी कमी होतं, आणखीन पिळलात आणखीन पाणी कमी होतं, हळूहळू पाणी निघत निघत तो कोरडा होऊन जातो. तर इंद्रियतृप्तीचं जे इंद्रियतृप्ती जी आहे ती अशा प्रकारची आहे. एक तुम्ही जर अर्थशास्त्र असेल तर कोणाला माहीत असेल तर एक नियम आहे त्याच्यात, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी नावाचा एक नियम आहे, घटत्या उपयोगितेचा सिद्धांत. काय? घटत्या, घट होत जाते, कमी कमी होत जातं. उपयोगिता म्हणजे त्याच्यापासून मिळणारा आनंद, त्याचा होणारा उपयोग. सिद्धांत तर त्याच्यात असं आहे की ॲज यू कन्झ्युम मोर युनिट्स ऑफ प्लेजर और मोर युनिट्स ऑफ एन्जॉयमेंट, युअर एन्जॉयमेंट गोज ऑन रिड्युसिंग. म्हणजे एकाच प्रकारचा आनंद तुम्ही जितका जास्त जास्त घ्यायचा प्रयत्न कराल तितका त्याच्यापासून मिळणारा आनंद हळूहळू कमी होत जातो. म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा, जसं संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे अतिपरिचयात अवज्ञा. तर आपण पाहतो की एखादी गोष्ट नेहमीच आपल्या जवळ असली, सहज उपलब्ध असली तर तिचं महत्व राहत नाही, तिचं महत्व राहत नाही. सहज एखादी गोष्ट मिळणारी असेल तर तिचं फारसा आनंद मिळत नाही. किंवा अगदी रोजच्या भाषेत सांगायचं झालं तर पुरणपोळीचा बेत असतो तेव्हा आपण पहिली पुरणपोळी किती आनंदाने खातो, दुसरी पुरणपोळी चला आणखीन जरा, तिसरी पुरणपोळी अरे फार छान झाली आहे हां म्हणून तिसरी खातो, वा वा काय छान झाली, चौथी आग्रहाची खातो आणि मग चौथी पाचवी अर्थात ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे. पण मग नंतर अरे बस झालं बाबा, मग तो यजमान आग्रह, अरे खा रे काय होतं, किती गोड आहे, छान आहे, मस्त, अरे बस झालं बाबा, पोट आहे भरलं. आणि मग नंतर ते आनंद जातो आणि आणखीन जर खावायची वेळ आली आग्रहामुळे तर तो त्रास होतो, त्याचा त्रास व्हायला लागतो, पोट दुखायला लागतं. तर म्हणजे अगदी अशीच गंमत, मग आपण म्हणतो त्याला नंतर झाल्यावर त्रास झाल्यावर काय म्हणतो, अरे पोट तर तुझं होतं ना, आग्रह त्यांनी केला ना, पण पोट तर तुझं होतं ना. म्हणजे हा सगळ्या भौतिक आनंद जे आहे त्याचं हे एक प्रकारचं सत्यता आहे. आता उदाहरणार्थ एखाद्याची पहिल्यांदा जेव्हा आपण पाहतो वाहन, सुरुवातीला आपल्याला वाहनाचं किती कौतुक असतं, नवीन नवीन घेतो तेव्हा रोज तिला पुसतो, छान ठेवतो, चकचकीत ठेवतो, मग काही दिवसांनी, चार दिवसांनी एकदा, मग आठवड्यानी एकदा, मग महिन्यात एकदा सर्व्हिसिंग केलं की झालं, पुन्हा कोणी तिला पुसतही नाही. म्हणजे हळूहळू तिचं महत्व कमी व्हायला लागतं. तर ही एक गोष्ट आहे. जसं एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे, अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती, मलय पर्वते भिल्ल पुरंधरी चंदन तरु काष्ठम इंधनम कुरुते. कसं आहे, अतिपरिचयात अवज्ञा, हळूहळू तिचं महत्व कमी होतं, आणि संतत गमनात अनादरो भवती, नेहमी नेहमी भेटायला लागल्यावर. म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हटलं जातं की नो मॅन इज हिरो टू हिज व्हॅलेट. व्हॅलेट म्हणजे रोज त्याला कपडे बिपडे देऊन त्याचं सगळी सेवा करणारा व्यक्ती जो असतो जवळचा, त्याला तो हिरो नसतो, कारण तो इतका जवळून पाहत असतो, त्याच्या दृष्टीने तो हिरो नसतो. आता उदाहरणार्थ एक साधी गोष्ट घ्यायची झाली, सुप्रीम कोर्टाचा जज आहे समजा, आपण पाहतो सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश आहेत, ते काय घरातही न्यायाधीशच असतात का? बाहेर किती त्यांच्या शब्दाला मान आहे. त्यांनी जर एक नुसतं सांगितलं की फाशी, संपला विषय, किंवा त्यांनी एखादी शिक्षा जाहीर केली, किंवा त्या एखाद्या गोष्टीवर निर्णय दिला की तो निर्णय अंतिम मानला जातो, पण त्याच्या घरात तो सुप्रीम कोर्टाचा जज असतो का? नाही. त्याच्या बायको मुलांना तो बाबा असतो, त्याच्या बायकोला तो पती असतो. मग काही काही वेळेला बायको कदाचित काय माहीत आपल्याला, त्यांना काही गोष्टी सुनवत सुद्धा असेल. म्हटलं जातं ना, एक गंमत म्हणून माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, फार पूर्वी म्हणजे इंदिरा गांधींच्या वेळेला एक जस्टिस चंद्रचूड म्हणून एक चीफ जस्टिस भारताचे होते, आणि माझी चुलत आत्या म्हणजे माझ्या वडिलांची चुलत बहीण चंद्रचूड, त्यांचं नाव होतं द्वारकाताई, आणि चंद्रचूड अतिशय हलकीच्या परिस्थितीतनं वर आलेले होते. म्हणजे माधुकरी मागून, पूर्वी म्हणायचे घरोघरी लोक असे मुलं जायची आणि घरून थोडं 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 आणून मग ते मिळवून अभ्यास करायची, असं मागून त्यांनी शिक्षण केलं होतं. तर ह्या त्यांच्या नातेवाईक होत्या आणि ह्यांनी त्यांना लहानपणी खूप मदत केली होती, म्हणजे एक प्रकारे सांभाळलं होतं. तर त्या जेव्हा दिल्लीला आल्या तेव्हा माझा सख्खा भाऊ त्यांना चंद्रचूडांकडे घेऊन गेला, जस्टिस, चीफ जस्टिस त्यांच्याकडे घेऊन गेला. तर म्हणजे अपॉइंटमेंट वगैरे घ्यावी लागली, म्हणे घेऊन या, कारण त्या म्हणजे सिनियर, त्यांच्या काय म्हणाल, त्यांची आत्या वगैरे, त्यांची काकी वगैरे काहीतरी असतील. तर तो जेव्हा घेऊन गेला तेव्हा अक्षरशः स्वतः चंद्रचूड येऊन बाहेर उभे होते चीफ जस्टिस, आणि त्यांनी त्यांचं दार उघडलं आणि या द्वारकाताई, द्वारका काकी का काय जे त्यांचं नातेवाईक असेल ते वगैरे, नमस्कार वगैरे केल्या, मग त्यांना आत घेऊन गेले, बसले, गप्पा मारायला लागल्या, आणि मग असाच विषय निघाला. आणि त्या बोलता बोलता काय म्हणाला, अरे यशवंत आहे काय तुमचं कोर्ट, किती वर्ष केसेस चालतात म्हणे, वर्षानुवर्ष केसेस चालतात, हे कसलं तुमचं कोर्ट म्हणे, इतके त्यांची चीफ जस्टिस. माझ्या भावाच्या देखत त्याने काय तुमची कोर्ट आहे, 20-20 वर्षे 25-25 वर्षे केसेस चालतात, सोडून काय देता, हे काय करता, म्हणजे असं गप्पा गप्पा ते बोल. सांगायचं म्हणजे की नो मॅन इज हिरो टू इज व्हॅलेट, अर्थात यात कुठल्याही तऱ्हेचं त्यांचं कमीपणा नाही, पण एक किती त्या त्यांना मुलगा म्हणून ओळखत होत्या ना लहान बालपणापासून. आणि आपणही पाहतो आईला मुलगाच असतो, आजही उद्या पाहाल तुम्ही टीव्हीवर आपले देशाचे पंतप्रधान आईला भेटायला जात आहेत, त्यांच्या दृष्टीने तो मुलगाच आहे, तो हे जरी पंतप्रधान असले तरी. तर म्हणजे एका दृष्टीने कसं आहे की जो, म्हणूनच आपण म्हटलं की भगवंताच्या लीला आपल्याकडे ज्या वर्णन केलेल्या आहेत त्या हेच केलेल्या आहेत की त्यांना त्याचा आनंद मिळतो. ते जरी इतके मोठे असले तरी कोणाला आपलं, कोणीतरी आपल्याला लहान समजतंय, आपल्याला हक्काने दोन गोष्टी सुनवत आहेत, याचा त्यांना आनंद होत असतो. तर ते हे इंद्रिय तृप्तीच्या बाबतीत झालं की तुम्ही जर सतत, आपण मी तो श्लोक सांगितला आता सुभाषित की मलय पर्वत, आपल्याला माहिती आहे चंदन मलय पर्वत नावाच्या आपल्याकडे आहे की मलय पर्वतावर चंदन होतं, चंदनाचे खूप झाड आहे, मलय पर्वत पूर्णपणे चंदनाने भरलेला आहे असं आपलं सांग. मग आता तिथे जी बाई स्वयंपाक करते तिला जर दुसरं लाकूड मिळतच नसेल तर ती काय करेल, चंदनच जाळेल. तर तिला काय महत्व आहे त्या चंदनाचं, तिथं पडलेलं असतं. आणि आपणही पाहतो एकीकडे पाण्याचं दुर्भिक्ष आज महाराष्ट्रात पाहतोय की एका हंड्यासाठी लोक तडफडतात, मैल मैल चालत जातात आणि घेऊन येतात. आणि हेच आपल्या इथे लोक नळ सोडून साबू लावत असतात, अतिपरिचय, पाणी सहज मिळतं, मग काय त्याचं महत्व नाही वाटत. तर हा फरक आहे. तर म्हणून सांगायचं तर काय, भगवंत इथे सांगतायत की तुला तुझ्या शरीराची गरजा भागवण्यासाठी सुद्धा कर्तव्य करायला पाहिजे. पण होतं काय, आपण आपल्या शरीराच्या गरजा तर भागवतोच आणि मग पुढचं जे असतं ती पुढची पायरी कोणती आहे, इंद्रिय उपभोगासाठी काम करणे. मग गरजा भागल्या की माणसाला वाटतं नाही आता कसं माझ्याकडे हे पाहिजे, मग छान पाहिजे, मग जो कपडा मग तो त्यात ब्रँडेड कपडा इथे दिसलं पाहिजे, कुठला ब्रँड आहे हा तो बघून, अरे 5000 रुपयाचा शर्ट असतो हा चिराग दिन, 3500 रुपयाचा शर्ट तो लेबल दिसेल अशा रीतीने तो घालतो. किंवा कपडे पाहून अरे काय ब्रँडेड, घातात घड्याळ, मग ते ना घड्याळ जे आपलं साधं डिजिटल घड्याळ जे 100 रुपयाला मिळतं त्याच्याऐवजी तो रोलेक्स 50,000 घड्याळ. मग कार, मग कार मर्सिडीज, घर एवढं मोठं 4 मजल्याचं, अरे झोपायला 2.5 फूटच लागते, किती वेळ जागा लागते, पण मग त्याचं प्रदर्शन सुरू होतं. म्हणजे मग इंद्रिय भोग जो असतो त्याचा वाढत जातो, त्याचा दायरा वाढत जातो, त्याचा परीघ वाढत जातो आणि मग अशा रीतीने मनुष्य त्याच्यात गुरफटायला लागतो. मोठ्या तत्वज्ञानाचं त्यांनी एक म्हटलं की जर लोक जगातले आंधळे असते ना तर मी कपडे सुद्धा घातले नसते, घरही बांधलं नसतं किंवा काही वस्तूही घेतल्या नसत्या. लोक आंधळे असते तर बरोबर आहे, कोण बघणार आहे तुझं. आता जंगलात एखादा मनुष्य राहतो एकटाच आहे तर तो बांधेल का असं घर आणि छान आणि अगदी एवढा प्रदर्शन करेल, काय गरज आहे, कोणी बघायलाच नाहीये, तो आपल्या रोजच्या गरजा भागवेल आणि राहील. पण होतं काय, समाजात मनुष्य यशाचं प्रतीक किंवा यश कशात मोजलं जातं, ह्याच्याजवळ किती साधन संपत्ती आहे, मग तो प्रदर्शन सुरू होतं आणि मग ते इंद्रियातला आनंद जातो त्या गोष्टीतला आणि प्रदर्शनासाठी धडपड सुरू होते. पण अर्थातच शेरा सव्वाशेर या जगात आहेतच कोणीतरी, तुझ्यापेक्षा कोणाचं तरी जास्त चांगलं असणारच, मग ती स्पर्धा सुरू होते. हा इतका तर माझं ते त्याच्यापेक्षा जास्त, मग माझं त्याच्यापेक्षा जास्त आणि मग हा जो लोभ आहे हा कुठे थांबत नाही. म्हणून जी ही इंद्रियतृप्तीची प्रवृत्ती आहे जी कधीच भागत नाही, दुष्पूर येणार नले नच, भगवंतांनी तिसऱ्या अध्यायात शेवटी म्हटलेलं आहे, काम एष क्रोध एष रजगुण समुद्भा महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम. आणि तो कसा आहे की दुष्पूर येणार नले, ही जी इंद्रिय उपभोगाची प्रवृत्ती आहे ही जसा अग्नी आहे तशी आहे अग्नी. आता अग्नीला जर तुम्हाला शांत करायचं असेल, अग्नीला जर तुम्हाला नियंत्रित करायचं असेल तर तुम्ही त्याच्यात तूप टाकून किंवा त्याच्यात इंधन टाकून नियंत्रित करू शकता का, नाही. कोणी म्हणेल की एकदाचं घालतो एवढं तूप आणि तो होईल शांत, नाही होत तो. जसजसं तुम्ही त्याच्यात इंधन घालता तसतसं काय होतं, तो मोठा 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 होत जातो, त्याची भूक वाढत जाते, त्याला आणखीन आणखीन लागायला लागतं. म्हणून ही जी इंद्रियतृप्तीची जी इच्छा आहे हे एका अग्नीप्रमाणे आहे, म्हणून ती नियंत्रित करणं अत्यावश्यक आहे, तिला नियंत्रित करणं जरूर आहे. मग काय करायचं, तर दुसरा आनंद जो इंद्रियतृप्तीचा आनंद आहे तो आनंद तर हवाच, कुठलाही मनुष्य विना आनंदाचा राहू शकत नाही, नाहीतर मग तो बैल जो आहे तो रोज काम करतो तसं आपणही करू. बैलाचा आनंद काय आहे, घाण्याभोवती फिरण्याचा, त्याला 2 वेळचं जेवण मिळालं की तो गोल गोल फिरत बसतो दिवसभर. पण मनुष्य तसा नाहीये, मनुष्याचा आनंद हा नुसता पोट पाणी भागलं की झालं असं नाहीये, नाही का? लक्षाधीश बैल, लक्षाधीशाचाही बैल तेच काम करतो, आणि म्हणजे आपण पूर्वी म्हणू मोठे मोठे शेतकरी होते त्यांचे बैल तेच काम करत होते, आणि साध्या शेतकऱ्याचा बैल तोच काम करत होता. पण लक्षाधीशाचा मुलगा आणि शेतकऱ्याचा मुलगा एकच काम नाही करत, त्यांच्या इच्छा वेगवेगळ्या असतात. तर हे जे आहे की मानवाला ज्या इच्छा दिलेल्या आहेत त्या केवळ गरजा भागून तृप्त होत नाहीत. एक छान साधं उदाहरण एकाने दिलं होतं की माणसाची प्रवृत्ती कशी आहे, तर त्याने एकाने सांगितलं की जेव्हा तुला एक रुपया मिळेल तेव्हा 90 पैशाचा तांदूळ घे, अन्न घे, पण 10 पैशाचं फूल घे, 10 पैशाचा गुलाब तरी घे, 10 पैशाचं काहीतरी मनाला जे आनंद दिला असं घे. बरोबर आहे, शरीराच्या गरजा भागल्या नाहीत तर मन कधीच आनंदी राहणार नाही. उपाशी माणूस काय आनंद मिळवेल, त्याला काहीतरी पाहिजेच. रोजचं शरीर चालवायला तर आवश्यक गरजा त्या पूर्ण पाहिजेच, अन्न वस्त्र निवारा या आपल्या कमीत कमी गरजा समजल्या जातात, त्या केल्याच पाहिजेत पूर्ण. पण त्यातनं आनंद शोधण्याचा प्रयत्न केला, त्याचं गरजेच्या पुढची स्टेज तुम्ही घेतलीत की यातनं मी आनंद मिळवीन जास्तीत जास्त, तर तो आनंद नियमित मर्यादेत आहे. तुम्ही किती अन्न अगदी छान असलं तरी एका ठराविक मर्यादेबाहेर खाऊ शकत नाही. श्री प्रभुपाद एका उदाहरणात म्हणायचे की एखाद्या माणसाची 1 किलोमीटरची जरी प्रॉपर्टी असली तरी तो रोज जेवताना 4 पोळ्या खाईल, 5 पोळ्या खाईल फार फार, तर हा किती खाईल, झोपेल किती याच्यावर. हा म्हणून श्री प्रभुपाद म्हणायचे की तुम्ही एअर कंडिशन रूम मध्ये झोपलात आणि अगदी टोलेजंग इमारतीच्या वरच्या मजल्यावर अगदी भारीपैकी पलंग उत्तम प्रकारची खोली, पण तुम्हाला जर झोपायचं येत नसली तर त्याचा काय उपयोग आहे? शेवटी झोपण्यासाठी हे सगळं, ते झोपच येत नसेल तर त्याचा काय उपयोग आहे? तसंच भूक नसेल तर किती स्वादिष्ट अन्न असेल तरी त्याचा काय उपयोग आहे? म्हणजे गरज पाहिजे. पहिली एखाद्या गोष्टीचा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा त्या गोष्टीची तुम्हाला गरज वाटते, गरज पडते, ती गरज भागणं आवश्यक झालं की मगच तिचा आनंद मिळतो. पण आपण पाहतो की पुष्कळ लोकांच्या गरजा सहज भागतात, मग आता आनंद कुठे? मग त्या गरजा वाढवतात, त्या गरजा वाढतात, मग त्या गरजा इंद्रिय तृप्तीच्या वाढवण्याऐवजी, आणि त्या कधीच मग खरा आनंद देऊ शकत नाही कारण इंद्रियांचा आनंद हा मर्यादित आहे. मग खरा आनंद मिळवायचा असेल तर काय करायला पाहिजे? मग आनंद बऱ्याच गोष्टी आहेत, समाजकार्य आहे, कोणी समाजकार्य करतो, कोणी गरिबांना मदत करतो, लोकांना सांगायला लोक सांगतात की तुम्ही जेव्हा दुसऱ्यासाठी कराल तेव्हाच तुम्हाला खरा आनंद मिळेल सांगायचा प्रयत्न करतात, आणि बरेच गोष्टी लोक त्याचा अनुकरण पण करतात. पण महत्त्वाची गोष्ट इथे भगवंत नंतर सांगतात की जसं ह्या श्लोकात श्री रूपात म्हणतायत शेवटचं, अतिशय सुंदर हे परपोर्ट आहे त्याच्यामुळे ते मी वाचून दाखवतो तुम्हाला की आपल्याला काय करता येईल. तर हा श्लोक आहे 18वा अध्याय 11वा श्लोक. नहि देव भृताम शक्यम तक्तुम कर्माण यशेषत यस्तु कर्म फल त्यागी स त्यागी इत्यभिधीयते. देहधारी जीवांना सर्व कर्मांचा त्याग करणे खरोखर शक्य नाही. सर्व कर्मांचा त्याग करणे म्हणजे ज्याला म्हणतो कोणत्याही तऱ्हेचं कर्म न करता राहणे अशक्य आहे, काही ना काहीतरी तो कर्म करणारच. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते आवश्यक कर्म सर्व प्रकृती जैर गुणै. तिसऱ्या अध्यायात भगवंत सांगतात अर्जुनाला की तू स्वस्थ बसून तुला वाटत असेल की कर्म अकर्म होशील, तुला कर्मफळ राहणार नाही, चुकीची कल्पना आहे तुझा. कारण आत्मा ज्या देहात आहे तो देह स्वस्थपणे बसूच शकत नाही, काही ना काही काही ना काही तो करेल. अगदी काही नाही केलं तर मनातले विचार तर चालूच राहतात, शक्यच नाही. असं कोणी आहे का की अगदी निर्विकल्प समाधी? मग ती तर खरी अत्युच्च, त्याच्यासाठी तर सगळा प्रयत्न आहे की निर्विकल्प समाधी असं लोक म्हणतात. अर्थात ती सुद्धा ठीक आहे, मनशांती देते, पण श्री प्रभुपादांच्या किंवा आपल्या भगवद्गीतेच्या त्या तत्वज्ञानाप्रमाणे ते अंतिम नाहीये. निर्विकल्प समाधानी, मनात कोणत्याही तऱ्हेचे विचार नाही, स्वस्थ बसलाय, हे अंतिम नाही.
आता अंतिम काय आहे, कृष्ण भक्तीत, कृष्ण भावना भक्ती काम करणे, कर्म करणे हे अंतिम आहे. तर ह्या याच्यात या श्लोकात त्याचं सुंदर सारांश दिलं प्रभुपादांनी दिलेला आहे की देहधारी जीवांना सर्व कर्मांचा त्याग करणे खरोखर शक्य नाही. सर्व कर्मांचा कुठल्याही तऱ्हेचं, आनंद मिळवण्याचं, परोपकाराचं, कुठलं ना कुठलं तरी जी तीन गुण आहेत सत्व रज तम, या तीन गुणांमध्ये कुठलं तरी कर्म तुम्ही करणारच. तर सर्व कर्मांचा त्याग करणे खरोखर शक्य नाही, परंतु जो कर्मफलाचा त्याग करतो तोच खरा त्यागी होय. कर्मफलाचा त्याग, मग कर्मफलाचा त्याग करणे म्हणजे काय करणे, फुकट काम करणे नाही, तसंही नका करू, त्याचा मोबदला जरूर घ्या. कोणीच करू शकणार नाही. समाज कार्य करत लोक करतात त्यांना आनंद एक प्रकारचा मिळतो, म्हणूनच म्हटलेलं आहे भगवंताने की निष्काम कर्म, इंद्रतृप्तीची आशा न ठेवता, स्वार्थाचा आशा न ठेवता काम करणं हेच खरं तुम्हाला आनंद देईल. पण ते निस्वार्थी कर्म म्हणजे काय याची पुढच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद फार सुरेखपणे सांगतात. भगवद्गीतेत सांगितले आहे की मनुष्य कधीही कर्म करणे सोडून देऊ शकत नाही, म्हणून जो कृष्णांकरिता कर्म करतो व कर्मफलांचा भोग करत नाही, सर्व काही श्रीकृष्णांना अर्पण करतो तोच खरोखर त्यागी होय. जो सगळं भगवंतासाठी काम करतो, कृष्ण भक्तीच्या प्रचारासाठी काम करतो, कृष्ण भक्तीच्या प्रचारासाठी आपल्या साधन संपत्तीचा विनियोग करतो, आपल्या गरजा भागवल्यावर, तो खरा त्यागी आहे. जो आपल्या कर्माचा मोबदला घेत नाही, जो आपल्या कामाचा मोबदला घेत नाही, तो त्यागी नाही. मग कोणाला मोबदला मिळेल त्याचा तो कर्मासाठी, त्याचा तो त्याग करेल की ह्याच्यासाठी कृष्ण भक्तीत उपयोग करेल, किंवा जसे इथे पूर्ण वेळ राहणारे भक्त आहेत ते आपलं कर्मच पूर्णपणे कृष्णासाठी करतात. पण संसारी माणसाला ज्याला कुटुंब आहे, मुलं बाळ आहेत, तो अशा तऱ्हेचं करू शकत नाही. मग तो काय करतो, आपला व्यवसाय करतो, आणि आपल्या गरजा भागविल्यावर काय करावं त्याने पुढे, याचं मार्गदर्शन श्रील प्रभुपाद पुढे इथे करतायत. तो सर्व काही श्रीकृष्णांना अर्पण करतो तोच खरोखर त्यागी आहे. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे अनेक सदस्य आहेत जे त्यांच्या कार्यालयात, कारखान्यात किंवा इतरत्र कठोर परिश्रम करतात व त्यांना जे काही प्राप्त होते ते सर्व संघाला दान करतात. आपल्या गरजा भागवल्यावर, आपल्या ह्याची उपयोग झाल्यावर बाकीचं जे काही होतं ते संघाला दान करतात. असे एक महात्मा व्यक्ती वास्तविक संन्यासी असून ते संन्याश्रमात स्थित आहेत. यस्तू कर्मफल त्यागी स त्यागी इत्यभिदेते, किंवा सहाव्या अध्यायात भगवंत म्हणतात की अनासक्त हा कर्मफलम कार्यम कर्म करोती या स संन्यासीच योगीच न निराग्निर न चक्रिया. अनासक्त हा, आसक्ती न बाळगता, इंद्रियतृप्तीची आसक्ती न बाळगता, त्यातनं काहीतरी आपल्याला वैयक्तिक किंवा माझ्या स्वतःसाठी त्याचा उपभोगासाठी उपयोग न करता, अनासक्त हा कर्मफलम कार्यम करतो करोती हा, जो करण्याचं जे कर्ण भाग आहे जो करतो तो काय, ससन्यासी, तो खरा संन्यासी आहे. सयोगी, तो खरा योगी आहे. तर हे योगी कसे आहेत, तर ह्याचं श्रीप्रभुपादांनी अत्यंत प्रॅक्टिकल, ज्याला आपण म्हणू व्यवहारिक उदाहरण दिलेलं आहे. ते काय म्हणतायत, की आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे अनेक सदस्य आहेत जे त्यांच्या कार्यालयात, कारखान्यात किंवा इतरत्र कठोर परिश्रम करतात व त्यांना जे काही प्राप्त होते ते संघाला दान करतात. असे महात्मा व्यक्ती वास्तविक संन्यासी असून ते संन्याश्रमात स्थित आहेत. या ठिकाणी स्पष्टपणे दाखवून दिले आहे की कर्मफलांचा त्याग कसा केला जातो, कारण कोणत्या व कोणत्या कारणांकरता कर्मफलाचा त्याग केला पाहिजे. आता ठीक आहे, एखाद्याला समाजकार्याची आवड असेल तर तो समाजासाठी करेल, पण नुसतं समाजकार्य करून त्या व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीला मदत करून नुसतं सोडून देणे, त्यापुढे त्याच्यासाठी काही न करणं म्हणजे काय, शिरोपवाद नेहमी म्हणायचे की त्याचे कपडे सांभाळणं आहे, त्याचा कपडे सांभाळणं आहे. उदाहरणार्थ एखादा मनुष्य बुडत असेल तर त्याचे नुसते कपडे काढून आणलेत तुम्ही तर तो वाचला का नाही, तर त्या माणसाला तुम्ही बाहेर काढला पाहिजे. आणि तो माणूस कोण आहे, तुमचा आत्मा आहे. तर एक छोटंसं उदाहरण शिरपूपात नेहमी द्यायचे, रस्त्यावर एक हरवलेला मुलगा तुम्हाला भेटला, भुक्या कंगाला अवस्थेत आहे, भुकेला फिरतोय, रडत फिरतोय, मग अशा मुलाला तुम्ही जवळ बोलवलं, त्याला एक 5 रुपये दिलेत, बाबा खा पोटाला, आणि निघून गेलात, त्या मुलाला त्याचा काही उपयोग आहे का? कारण तेवढं त्यांनी खाल्लं, ठीक आहे, ही एक चांगली गोष्ट आहे, अगदीच दुर्लक्ष करण्यापेक्षा करणं नक्कीच चांगलं आहे, पण त्याला एक 10 रुपये देऊन सोडून दिला, त्याला खाऊ पिऊ घातलात आणि तसाच ठेवून दिलात, तर त्याचं हित आहे का त्याच्यात? नाही, अंतिम हित त्याच्यात नाही आहे. मग काय केलं पाहिजे? तुम्ही त्या मुलाचा विश्वास संपादन केला पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही त्याला खायला प्यायला द्या, त्याची काळजी घ्या, त्याला दाखवा की मी तुला मदत करतोय. इतपत समाजकार्य किंवा एखाद्या व्यक्तीला मदत करणं निश्चितच योग्य आहे, पण त्याचा उद्देश काय पाहिजे? त्या मुलाचा विश्वास संपादन करून त्याला विचारून त्याच्याकडनं माहिती काढून घेता आली पाहिजे, किंवा त्या मुलाला समजावून सांगता आलं पाहिजे की तू आई वडिलांना सोडून आलेलास. आपण पाहतो वर्तमानपत्रात उदाहरणं येतात, कोणी मुंबईत नट व्हायला पळून जातो, कोणी घरी काहीतरी असतं आई वडिलांवर नाराज होतो म्हणून पळून जातात, कोणी परीक्षेत नापास झाला वडील घा मारतील रागवतील माझं काय होईल असे गोष्टी झालेल्या आहेत, आपण पाहतो पळून गेलतात मुलं. मग त्या मुलाला जर तुम्ही त्याच्या आई वडिलांकडे नाही पोचवलात वडिलांपर्यंत तर ते पूर्ण नाही आहे, त्याची मदत योग्य ना अपूर्ण आहे. तसंच आपण या जीवसृष्टीत जे जीवात्मे आलेलो आहोत हे भगवंतांना सोडून इथे आलेलो आहोत, कारण आपल्याला इंद्रियतृप्तीचं आकर्षण झालं किंवा भगवंतांविषयी आपल्या मनात असूया उत्पन्न झाली आणि आपल्यालाही आपली इंद्रियतृप्ती करायची इच्छा उत्पन्न झाली, म्हणून आपण इथे आलो आपल्या कर्मांमुळे. मग काय करायला पाहिजे? तर आपल्याला खरं तत्वज्ञान भगवद्गीतेत जे भगवंत म्हणतात की तू माझ्याकडे ये म्हणजे तुझ्या सगळ्या दुःखांचा परित्याग होईल, सगळं काही नष्ट होईल. तू जेव्हा पुन्हा पुन्हा देह घ्यायचं बंद होईल तुझं, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम य संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाही मुरारे, ही आपली अवस्था आहे. पुनरपी जननम, पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा पुन्हा मरायचं, पुन्हा पुन्हा कुठल्या तरी याच्या उदरात मातेच्या उदरात जायचं, पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा काय म्हणतात अन्न वस्त्र निवारा सगळेच शोधतात, अन्न वस्त्र निवारा जीवनाचा स्ट्रगल, ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातना मनश्रेष्ठा इंद्रियाने प्रकृती स्थानी कर्षती, इंद्रिय तृप्ती करण्यासाठी सारखा कठीण संघर्ष, यातनं तुम्ही बाहेर पडणार नाही. मग भगवंत काय म्हणतात? तुम्ही माझे भक्त व्हा, मनमना भव मद्भक्तो मध्याजी माम नमस्करू मामैवेश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियसी मे, तू माझ्याकडे निश्चित येशील, माझा भक्त हो, माझे पूजा कर, माझे सतत चिंतन कर, तू माझ्याकडे येशील. मग हा जो खरा उपाय आहे हा सांगणं आपलं कर्तव्य आहे. तेव्हा आपण समाजकार्य करून एखाद्या व्यक्तीला मदत करून त्याचा विश्वास संपादन करून आपण त्याला ही गोष्ट दिली पाहिजे. म्हणून प्रभुपादांनी अमेरिकेत असताना काय केलं? फूड फॉर लाईफ. तिथे जे हिप्पी लोक होते जे असे भुके कंगाल फिरत होते आई वडिलांना सोडून आलेले, त्यांना प्रभुपादांनी फूड फॉर लाईफ, त्यांना प्रसाद खाऊ घातला, त्यांना प्रसाद दिला, त्यांची काळजी घेतली, त्यांना नीट समजवलं आणि त्यांना कृष्णभक्त बनवलं. आणि मग त्या लोकांनी बघा आज इस्कॉनसारखी एवढी मोठी संघटना आज उभी केली आणि आज हजारो लाखो लोकांना ही आपली जी ही इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्णभावन संघटना आहे हे हजारो लोकांना खरा मार्ग दाखवते, खरं अध्यात्म काय, खरं जीवाचं खरं कल्याण कशात आहे हे आपण लोकांना समजवून सांगतो. म्हणून आपण इस्कॉनमध्ये या सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत लोकांना, इथे या अनुभव घ्या आणि प्रवचन ऐका, भगवद्गीतेचं तत्वज्ञान समजावून घ्या आणि शुद्ध कृष्ण भक्ती प्राप्त करून आपले जे जन्ममृत्यू जराव्याधी दुःख दोषानुदर्शनम भगवंत म्हणतात, जन्ममृत्यू जराव्याधी दुःख दोषानुदर्शनम, हे जे आपल्याला जो हा रोग लागलेला आहे जन्ममृत्यू, जगातल्या कुठल्याही भौतिक साधन संपत्तीनी ह्या 4 गोष्टींवर मात करता येईल का? आहे असं काही? कोट्याधीश झाला अब्जाधीश झाला तरी त्याला जन्म आहे जरा आहे म्हातारपण आहे, सौदी अरेबियाचा राजा कोट्याधीश अब्जाधीश आहे तरी म्हातारे होतातच की? सगळेच म्हातारे होतात. समजा नाही म्हातारे झाले तर अकाल मृत्यू, म्हणजे मृत्यू तर आहेच, काहीतरी होऊन मरतात, कोणी अपघातात मरतो, कोणी रोगाने मरतो, कोणी बाल अल्पवयात काहीतरी व्याधीने जातो, म्हणजे व्याधी आणि मृत्यू हे आहेतच, ते कोणाला टळलेलं नाही आहे. तर त्याच्यावर जर उपाय हवा असेल, अंतिम उपाय, रामबाण उपाय, तर कोणता आहे? कृष्णभक्ती, कृष्णभक्ती प्राप्त करणे, कृष्णाचा भक्त होणे. पण नुसतं कृष्णाचा भक्त होणे म्हणजे काय? तर त्याचेही उपाय दिलेले. काय दिलेलं आहे? गेयम गीता नाम सहस्त्रम, ध्येयम श्रीपती रूप मजस्त्रम, नेयम सज्जन संगे चित्तम, देयम दीन जनायच वित्तम. साधे चारे सांगितलेले शंकराचार्यांनी. गेयम गीता नाम सहस्त्रम, गीता आणि नाम सहस्त्र, भगवान नामाचं स्मरण करा, गीता स्मरण करा, गीता अध्ययन करा, गीताचं स्मरण करा. ध्येयम श्रीपती रूप मजस्त्रम, श्रीकृष्णाच्या रूपावर, श्रीपती, श्रीपती श्रीचा पती भगवान श्रीकृष्ण, त्यांच्यावर आपलं लक्ष केंद्रित करा. नेयम सज्जन संगे चित्तम, सत्संगात या, सज्जन लोकांच्या संगतीत या, सत्संगाला या. आणि जर तुमच्याकडे काही वित्त असेल, सगळ्यांकडे असतंच असं नाही, तुमच्याकडे काही धन असेल तर दीन, जे दुःखी कष्टी आहेत त्यांना ते द्या, आणि त्यांना त्या माध्यमातनं कृष्ण भक्तीकडे आकर्षित करा. तर हे आपलं हे साधा सरळ मार्ग आहे. आणि त्याच्यासाठी संन्यास वगैरे घ्यायची काही गरज नाही, घरदार सोडायची काही गरज नाही, प्रभुपादांनी दिलेलं आहे. एक छोटंसं उदाहरण देतो आणि संपवतो. शिरप्रभुपाद अगदी अमेरिकेत जेव्हा नवीन नवीन होते, तेव्हा इतकी कठीण परिस्थिती होती त्यांची की त्यांना म्हणजे काही साधन संपत्ती जवळ नव्हती, 40 रुपये घेऊन गेले होते. तर एक ब्रह्मानंद, आधी त्यांचं नाव काय होतं मी विसरलो जरा, तर ते त्यांनी यांची गीता अभ्यासली होती. हरे कृष्ण. तर आपण इथे थांबूया आता. श्रीप्रभुपाद की, भगवद्गीता ग्रंथराज की, गौर प्रेमानंदे.